या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रसायू कॅन्सर क्लिनिक पुणे.
श्रोते हो नमस्कार. पुण्यातील रसायू कॅन्सर क्लिनिकतर्फे आयोजित कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद या कार्यक्रमात मी शिवराज सणस आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आयुर्वेदाला जागतिक पातळीवर सन्मान मिळवून देण्यासाठी गेली 25 वर्ष सातत्यानं कार्यरत असलेले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संशोधक आणि आयुर्वेदतज्ज्ञ वैद्य योगेश बेंडाळे आज आपल्याबरोबर आहेत. भारतातील तसेच परदेशातील अनेक समित्यांचे ते सदस्य आहेत. जगभरातल्या बहुतांश भागात आयुर्वेद पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं असून त्यांनी संशोधित केलेल्या औषधांना अनेक पेटंट मिळाली आहेत. सध्याच्या काळात ज्या दुर्धर आजारांवर यशस्वी उपचार उपलब्ध नाहीत अथवा उपलब्ध उपचारात मर्यादा आहेत अशा अनेक व्याधींवर आयुर्वेद हा सक्षम पर्याय समाजात उभा करून अशा रुग्णात एक आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम ते करत आहेत. अशा स्वरूपाचे गंभीर आजार होऊच नयेत यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असून याकरता आयुर्वेद हे सामर्थ्यवान शास्त्र आहे अशी त्यांची भक्कम धारणा आहे. आयुर्वेदाला आधुनिक संशोधनाची जोड देऊन जगातील नामांकित परिषदांमध्ये आयुर्वेद पोहोचवण्याचं कामही त्यांनी केलं आहे. तसंच आंतरराष्ट्रीय मानांकित रिसर्च जर्नल्समध्ये त्यांचे लेख प्रसिद्ध झाले आहेत. आपल्याशी संवाद साधतायत वैद्य योगेश बेंडाळे. नमस्कार, स्वागत आहे आपलं या कार्यक्रमात.
नमस्कार.
गेल्या 2 भागांमध्ये कॅन्सरचा पुनरुद्भव या विषयी आपण चर्चा केली, तर हा येणारा पुनरुद्भव हा कशा स्वरूपाचा असतो, तो कशा पद्धतीने टाळता येईल, किंवा रसायू कॅन्सर क्लिनिकमध्ये याकरता आपण कोणत्या उपाययोजना करता, काय सांगाल आपण?
कॅन्सरचा पुनरुद्भव टाळणे म्हणजे सेकंडरी कॅन्सर प्रिव्हेंशन. अलीकडे झालेल्या संशोधनातून असं निष्पन्न झालं आहे की ज्या वेळेला कॅन्सरचा पुनरुद्भव होतो त्यावेळेला त्या पेशी अधिक आक्रमक अशा बनलेल्या असतात, चिकित्सेस जटिल किंवा कठीण अशा बनलेल्या असतात. ज्या काही उपलब्ध चिकित्सा पद्धती आहेत त्यांचा फारसा उपयोग होताना दिसत नाही. या पेशी लवकरच रेझिस्टंट किंवा चिकित्सेस प्रतिबंधात्मक अशा बनतात आणि सरतेशेवटी हे रुग्ण रिफ्रॅक्टरी या सदरात मोडतात. रिफ्रॅक्टरी कॅन्सरचा अर्थ असा की उपलब्ध असणाऱ्या कोणत्याही चिकित्सेचा काहीही उपयोग रुग्णास होत नाही. स्वाभाविकच सेकंडरी प्रिव्हेंशन म्हणजे कॅन्सरचा पुनरुद्भव टाळणे ही अत्यंत महत्त्वाची बाब होऊन बसते. याबद्दल समाजामध्ये मोठ्या प्रमाणावरती जनजागृतीची आवश्यकता आहे. आपण गेल्या 2 भागांमध्ये कॅन्सर परत येण्याची कारणे बारकाईने पाहिली. यामध्ये विशेषतः पेशीय स्तरावरती जे बदल घडलेले असतात, मग त्यास रुग्णाची जीवनशैली कारणीभूत असो वा दिल्या जाणाऱ्या चिकित्सा कारणीभूत असो, शेवटी हे सर्व येऊन ठेपतं ते पेशी विभाजनावर. रसायन चिकित्सेमुळे कॅन्सरच्या पेशींचा जसा सायटोटॉक्सिक थेरपीने नायनाट केला जातो तशा स्वरूपाने त्या नष्ट केल्या जात नाहीत. तर जातस्यही ध्रुव मृत्यू हे भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्येच सांगितलं आहे. जे जे जन्माला आलं आहे त्याचा मृत्यू अटळ आहे. मग कॅन्सरची पेशी ही याला अपवाद कशी असेल? तर या पेशींना नैसर्गिक मृत्यू येण्याकरता, ज्याला आधुनिक शास्त्रीय भाषेमध्ये नॅचरल सेल डेथ किंवा ॲपोप्टॉसिस असं म्हटलं जातं, याची प्रस्थापना केली जाते. उत्पत्ती, स्थिती आणि विनाश या 3 अवस्थांतून प्रत्येक शरीरातील पेशी जात असते. ज्यावेळी कॅन्सर होतो त्यावेळी उत्पत्तीत तरी बिघाड असू शकतो, किंवा कॅन्सरची पेशी जीवित असताना त्यात बिघाड होऊन त्याची अमर्याद वाढ होते, किंवा ती पेशी लयास न जाता अमर्याद वाढू लागते. यालाच कॅन्सर अशी संज्ञा आहे. आयुर्वेदाच्या तत्वानुसार केवळ विकृतीचा नाश करण्याकडे कल ठेवण्यापेक्षा प्रकृती स्थापना करणे हा आधुनिक चिकित्सेपेक्षा एक वेगळा दृष्टिकोन आढळतो. आणि ज्यावेळी शरीरातील प्रत्येक पेशीची प्राकृत उत्पत्ती, स्थिती आणि विनाश हे चक्र ज्यावेळेला प्राकृत अवस्थेमध्ये एस्टॅब्लिश केलं जातं त्यावेळेला सम्यक आरोग्याची निर्मिती होते, सम्यक धातूंची निर्मिती होते, सम्यक मलांची निर्मिती होते, सम्यक दोषांची निर्मिती होते, स्वाभाविकच कॅन्सर परत येण्यापासून प्रतिबंध होण्यास मदत मिळते. ज्यावेळी रुग्ण रसायन चिकित्सेवर असतात, ही रसायन चिकित्सा रुग्णपरत्वे बदलत जाते. रुग्णाच्या कॅन्सरचा प्रकार कोणता आहे, त्याची अवस्था कोणती आहे, त्याचं वय कोणतं आहे, त्याला इतर कोणते आजार आहेत जसे डायबिटीस असेल, ब्लड प्रेशर असेल, हृदयविकार असेल, या सर्वांचा विचार करून रसायन चिकित्सा देत असताना कॅन्सर पुन्हा तर येत नाही याची बारकाईने काळजी घेतली जाते. यामध्ये कालांतराने केल्या जाणाऱ्या तपासण्यांचा अंतर्भाव असतो. मग त्यात ट्युमर मार्कर्स असतील, बायोकेमिकल टेस्ट्स असतील किंवा स्कॅन किंवा पेट स्कॅन सारख्या तपासण्या असतील. रसायन हे नित्य सेवन करायचे असाच शास्त्रीय दंडक असल्यामुळे यापासून कोणत्याही स्वरूपाचे दुष्परिणाम रुग्णास दिसत नाही. एवढंच नव्हे तर कोणते दुष्परिणाम दिसतात का हे तपासण्याकरता जागतिक निकषांच्या तपासण्यासुद्धा करून रसायनांची सुरक्षितता देखील सिद्ध केली गेली आहे.
रसायू कॅन्सर क्लिनिकमध्ये कॅन्सर परत येण्याचा धोका कमी करण्याकरता जे प्रयत्न केले जातात त्याची माहिती आपण सांगितलीत, आणि आपण जे प्रयत्न आत्ता सांगितले तर त्याचा रुग्णांना कशा पद्धतीने फायदा होतो?
कॅन्सरचा पुनरुद्भव टाळणे याकरिता रसायन चिकित्सेचा किंवा आयुर्वेदाचा काय दृष्टिकोन आहे याचा विचार करताना कॅन्सरचा प्रकार, अवस्था, रुग्णनिहाय इतर बाबी यांचाही विचार करावा लागतो. ज्यावेळेला रुग्णाच्या कॅन्सरची प्राथमिक चिकित्सा झालेली असते, शस्त्रक्रिया करून ट्यूमर काढलेला असतो किंवा तत्पश्चात किमोथेरपी किंवा रेडिएशन चिकित्सा झालेली असते, तर अशा रुग्णांमध्ये सर्वसाधारणपणे ज्या प्रकारचा कॅन्सर आहे त्या प्रकारच्या कॅन्सरचा तो परत येण्याचा सरासरी कालावधी याचा अंदाज घेतला जातो. उदाहरणार्थ ग्लायोब्लास्टोमासारखा ट्यूमर असेल, ज्याला ब्रेन ट्यूमर म्हटलं जातं, या रुग्णांचे सरासरी आयुर्मान 11 ते 15 महिन्यांच्या आसपास असते. अशावेळी शस्त्रक्रियेने अथवा रेडिएशनने ती गाठ कमी केलेली असते. दुर्दैवाने ह्या प्रकारामध्ये 100% शस्त्रक्रिया यशस्वी होऊ शकत नाही. अशावेळी त्या गाठीच्या वाढीचा वेग नियंत्रणात आणून रुग्णाचे आयुष्यमान वाढवता येईल का असा विचार करून चिकित्सा दिली जाते, आणि या आजारातील भयानकता आणि लवकर होणारा मृत्यू हा टाळला जातो. रुग्णास अधिक आयुष्यमान मिळते, आयुष्याचा दर्जाही चांगला असतो. थोडक्यात, ज्या प्रकारचा कॅन्सर आहे आणि त्या कॅन्सरचा पुनरुद्भव ज्या ज्या ठिकाणी येण्याची शक्यता त्या रुग्णास आहे, ते शरीरातील अवयव किंवा धातू यांचे सौष्ठव सुधारणे आणि संपूर्ण सार्वदेहिक व्याधिप्रतिकार शक्ती आणि रुग्णाचे मनोबल वाढवणे अशी चिकित्सा दिली जाते, आणि यातूनच परत येणाऱ्या कॅन्सरचा प्रादुर्भाव टाळला तरी जातो किंवा येणारा प्रादुर्भाव हा अधिकाधिक उशिरा येण्यास मदत होते आणि रुग्णास अधिक आरोग्यपूर्ण अशी अनेक वर्ष मिळतात.
तर श्रोते हो, हे होते वैद्य योगेश बेंडाळे. कॅन्सरचा पुनरुद्भव कशा स्वरूपाचा असतो आणि तो कशा पद्धतीने टाळता येऊ शकतो याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या भागामध्ये आपण सर्व श्रोत्यांना दिलीत. आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
नमस्कार.
कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. श्रोते हो, कर्करोग आणि दुर्धर रोगांवर होणाऱ्या आयुर्वेदिक उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य विचारा. आमचा फोन नंबर आहे 020-2453-2525 किंवा 2453-7149. फोन नंबर पुन्हा एकदा 020-2453-2525 किंवा 2453-7149. www.rasayucancerclinic.com या आमच्या वेबसाईटलाही अवश्य भेट द्या. तर श्रोते हो, पुन्हा आपली भेट याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते रसायू कॅन्सर क्लिनिक पुणे.